करिंथ करास दुसरे पत्र अध्याय आठ। बंधुजन हो, मासेदोनियातील मंडळांवर झालेली देवाची कृपा आम्ही तुम्हास कळवितो। ती अशी की संकटाच्या मोठ्या परीक्षेत त्यांच्या आनंदाचा अतिरेक व त्यांचे अत्यंत दारिद्र्य यामध्ये त्यांची औदार्य संपत्ती विपुल झाली,
कारण त्यांनी शक्तीप्रमाणे व शक्ती पलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो। त्यांनी फार विनंती करून आम्हाजवळ मागितले की पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हास अंश भागी करण्याची कृपा व्हावी। आम्हास अपेक्षा होती तेवढेच नाही, तर त्यांनी प्रथम आपणास प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले।
यावरून आम्ही तिताजवळ विनंती केली की जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुम्हामध्ये कृपेच्या या कार्याची पूर्णताही करावी। तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची कळकळ व आम्हावरील तुमची प्रीती या सर्वांची जशी तुम्हामध्ये विपुलता आहे तशी कृपेच्या ह्या कार्याचीही असावी। हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसऱ्यांच्या ठाई दिसून येणाऱ्या आस्थेवरून तुमच्या प्रेमाच्या खरेपणाची परीक्षा मी पाहतो। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे। याविषयी मी आपले मत सांगतो, याचा तुम्हास उपयोग होण्यासारखा आहे, कारण तुम्ही एका वर्षामागे इतरापूर्वी असे करण्यास आरंभ केला, इतकेच नव्हे तर अशी इच्छा बाळगण्यासही केला।
तर आता हे कार्य पूर्ण करा, यासाठी की जशी इच्छेची उत्सुकता तुम्हास होती तशी तुमच्या प्राप्तीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी। उत्सुकता असली म्हणजे जसे जादवळ असेल तसे ते मान्य होते, जे नसेल त्याप्रमाणे नाही। दुसऱ्या सुख व तुम्हास दुःख व्हावे असे नाही, तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या भरपुरीतून त्याची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या भरपुरीतून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी। ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडा गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे।
तिताच्या मनात तुम्हाविषयी तशीच कळकळ उत्पन्न करणाऱ्या देवाची स्तुती असो। त्याने आमची सूचना मान्य केली तरी तो स्वतः फार उत्सुक असल्यामुळे आपणहून तुम्हाकडे निघून गेला।
त्याच्या बरोबर आम्ही एका बंधूला पाठविले आहे। सुवार्ते संबंधी त्याची प्रशंसा सर्व मंडळातून पसरली आहे। इतकेच केवळ नाही, तर आम्हाकडून प्रभूच्या गौरवासाठी व आमची उत्सुकता पटविण्यासाठी चालविलेल्या कृपेच्या या कार्यात मंडळांनी आमच्या प्रवासात त्याला सोबती म्हणून नेविले।
आम्हाकडून चालविलेल्या या औदार्याच्या कार्यात कोणी आम्हाला दोष लावू नये म्हणून तजवीज केली आहे, कारण प्रभूच्या दृष्टीने जे मान्य, इतकेच नव्हे तर मनुष्याच्या दृष्टीनेही जे मान्य त्याची आम्ही काळजी घेत असतो। त्यांच्या बरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या एका बंधूला पाठविले आहे। त्याच्या उत्सुकतेची परीक्षा आम्ही पुष्कळ गोष्टीत अनेक वेळा केली आहे। त्याचा आता तुम्हावर फार भरोसा असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे असे आम्हास पटले आहे। तिताविषयी कोणी विचारी तर तो माझा साथी व तुमच्याकरिता माझा सहकारी आहे। आमचे बंधू म्हटले तर ते मंडळांचे प्रेषित, ख्रिस्ताचे गौरव असे आहेत। यास्तव त्यास तुम्ही आपल्या प्रीतीचे आणि तुम्हाविषयीच्या आमच्या अभिमानाचे प्रमाण मंडळांसमक्ष दाखवा।